चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस शेतकऱ्यांना जावे लागणार नाही कार्यालयात, टोल फ्री नंबरवर नोंद होतील तक्रारी। ऊस शेतकऱ्यांना आपल्या तक्रारींसाठी कार्यालयात जावे लागणार नाही, तर घर बसल्या सर्वे, सट्टा, कॅलेंडर, पावत्या आदीसाठी ऊस विभागाच्या टोल फ्री नंबर 1800123202 वर नोंद करून समस्यांचे निराकरण करून घेऊ शकतात। याशिवाय ERP सेवा प्रदाता कंपनी MET यांनीही ऊस शेतकऱ्यांच्या समस्येच्या निराकरणासाठी टोल फ्री नंबर 1800103 5823 ची सेवा सुरू केली आहे। या नंबरवरही सर्वे, सट्टा, कॅलेंडर, पावती आदींच्या समस्येच्या संबंधात तक्रार नोंदवू शकतात। ऊस विकास, उन्नतीशील शेती, कीटकनाशक याबाबत माहिती शेतकरी कॉल सेंटरच्या टोल फ्री नंबरवर 1800180151551 वरून मिळू शकते।